हेलो अमरावती।
श्रोते हो, आज हॅलो अमरावती या कार्यक्रमामध्ये आपण ऐकणार आहात प्राध्यापक दिनेश खेडकर यांच्याशी संजय ठाकरे यांनी केलेली बातचीत। या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या आहेत सुनालिनी शर्मा।
श्रोते हो नमस्कार, हॅलो अमरावती कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करतो आहे। श्रोते हो, विज्ञानाची महती खरं म्हणजे आता सांगायची गरज उरलेली नाही आहे। अगदी मोबाईलपासनं प्रत्येक गोष्टीमध्ये आपण आता विज्ञानाचा वापर करतो आहे। विज्ञानाने माणसाचं जे जीवन आहे ते सुखकर केलेलं आहे। आता हे जे विज्ञान आहे हे आपल्याला याचं जे ज्ञान झालेलं आहे, आणि बऱ्याचदा असं होतं की माणूस हा प्रत्येक दिवशी पुढे पुढे जातो आहे विज्ञानाने, पण बऱ्याचशा गोष्टींमुळे विज्ञानामुळे आपण काही गोष्टीमध्ये मागे पण येतो आहे। आपली जी जीवनमूल्य आहेत त्याचा ऱ्हास होताना आपल्याला दिसतो, आणि म्हणून मग काय होतं की हे जे विज्ञानाच्या फायदे आणि तोट्यांचा विचार करायला लागतो। बऱ्याचदा आपण पाहतो की मग याच अनुषंगाने मग वेगवेगळ्या ठिकाणी विज्ञान प्रदर्शनी होते, आणि विज्ञानाचा खऱ्या अर्थाने चांगलाच कसा उपयोग होईल याच्याबद्दल विचार पण केला जातो। अशीच एक विज्ञान परिषद आणि विज्ञान प्रदर्शनी आपल्या अमरावतीमध्ये होते आहे, आणि ही होते आहे श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालय जे आहे आपल्या अमरावतीचं, तिथे 28 डिसेंबर ते 30 डिसेंबरच्या दरम्यान। या विज्ञान परिषदेच्या विषयीची माहिती जाणून घेण्यासाठी आज आपण इथे आमंत्रित केलेलं आहे आपल्या बॉटनी डिपार्टमेंटचे असोसिएट प्रोफेसर डॉक्टर दिनेश खेडकर सरांना, आणि त्यांच्याकडनं आपण या विज्ञान परिषदेच्या विषयीची माहिती आपण जाणून घेणार आहोत। सर, तुमचं या स्टुडिओमध्ये मी खूप स्वागत करतो आहे।
धन्यवाद।
आता ही जी विज्ञान परिषद होते आहे सर, याच्याविषयी आपण थोडी माहिती सांगावी।
विज्ञान शिक्षकांचा अध्यापनाचं कार्य करत असताना त्यांना व्यवस्थित मार्गदर्शन व्हावं, जागतिक स्तरावर जे ट्रेंड्स शिक्षकांमध्ये चालू आहेत ते ट्रेंड्स त्यांच्यापर्यंत पोहोचावे, आणि आपल्याच आजूबाजूनं जे शिक्षक विशेष कार्य करत असतात त्याची माहिती प्रत्येकापर्यंत पोहोचावी या उद्देशाने श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती आणि होमीबाबा विज्ञान शिक्षण केंद्र मुंबई ह्या दोघांच्या सहयोगानं शिवाजी शिक्षण संस्था अमरावतीने एक पुढाकार घेऊन शिवाजी विज्ञान परिषदेचं आयोजन करण्याचा 2012 सुरुवात केली, आणि आज ही 5वी परिषद आपण आयोजित करतो आहोत। पहिली परिषद ही श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालयाने आयोजित केलेली होती, आणि आज 5वी परिषदसुद्धा परत एकदा श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालय होस्ट करते आहे। त्यामुळं ही विज्ञान परिषद विशेष म्हणजे आमच्या सर्व शाळा शिक्षकांना जे माध्यमिक स्तरावर कार्य करत असतात त्या शालेय शिक्षकांसाठी आपण ही परिषद आयोजित करत असतो, आणि या परिषदेसाठी आपल्याला जे मार्गदर्शन लाभत असते ते सगळे पूर्ण भारतभर कार्य करणारे मार्गदर्शक आपण या परिषदेसाठी आमंत्रित करत असतो, त्यांच्या मार्गदर्शनात ही पूर्ण परिषद पार पडत असते।
आता ही जी विज्ञान परिषद होते आहे याचा काय उद्देश आपल्याला सांगता येईल?
मुळात असं आहे की आपण समजा असं केलं की दररोज सकाळ संध्याकाळ, सकाळचा ब्रेकफास्ट असो की संध्याकाळचं जेवण असो, याच्यात सतत एक आठवडाभर समजा आपण फक्त खिचडीच खात असू घरी हो तर आपल्याला कसं वाटेल? अर्थातच एकच पदार्थ सतत जर आपण खात असू तर एक वेळ अशी येईल की त्यावेळी आपल्याला त्या पदार्थाविषयी घृणा निर्माण होईल। आपण जर आपल्या अध्यापन पद्धतीबद्दल विचार केला तर आपल्या शालेय शिक्षकांमध्ये किंवा कुठल्याही शिक्षणामध्ये एक विद्यार्थी आपल्यासमोर बसलेला असतो, आणि विद्यार्थ्यासमोर शिक्षक शिकवायला वर्गात आल्यानंतर जर तो शिक्षक फक्त खडू आणि फळा एवढ्याच आधारावर दररोजचं त्याचं शिक्षण अध्यापन हे जर चालत असेल तर मुळात जी भावना आपली त्या खिचडीच्यामुळे होते तीच भावना आपल्या विद्यार्थ्यांच्या मनात होत नसेल का अशी एक कल्पना मला वाटते। जर आपल्याला ते किळसवाणं वाटत असेल तर आपल्या विद्यार्थ्यांना किती कंटाळवाणं वाटत असेल की फक्त तो खडू आणि फळा याच्या आधारे आपण पूर्ण जर अध्यापन कार्य करत असू तर त्याच्यामध्ये कुठेतरी आपल्याला फोडणी घालावी लागेल, कुठेतरी आपल्याला नवीन नवीन पदार्थ विद्यार्थ्यांना द्यावे लागतील. म्हणजेच आपल्या अध्यापन पद्धतीमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने अध्यापन करून विद्यार्थ्यांना ते शिक्षण आनंददायी व्हावं आणि त्यातून वेगवेगळे अनुभव प्राप्त करून त्याचं ज्ञान संवर्धन व्हावं या दृष्टिकोनातून आपण प्रयत्न करायला हवे. आणि तेच सगळे वेगवेगळ्या अध्यापन पद्धती काय वेगवेगळे प्रोजेक्ट्स टीचर्स राबवतात भारतभरात ते सगळं आपल्याला ह्या परिषदेच्या माध्यमातून शिक्षकांपर्यंत पोचवायचं आहे आणि म्हणून ही विज्ञान परिषद.
म्हणजे तुमचं म्हणणं असं आहे की विद्यार्थ्यांचं जे शिक्षण आहे ते आनंददायी कसं होईल, कारण की तसं बऱ्याचदा ज्यांना विज्ञानामध्ये खूप इंटरेस्ट आहे त्यांना तर चांगलंच वाटत असेल, पण आता आपल्याला पाहत असू आपण की प्रत्येकाला विज्ञानातलं थोडं तरी आलंच पाहिजे. आपण अगदी म्हणजे कुठे अगदी रेल्वे स्टेशनवर जातो तर तुमच्याकडे त्या पायऱ्यांवरनं तुम्हाला जायचं असतं, एक विशिष्ट तुम्हाला कळ दाबायची असते, तुमचं तिकीट त्याच्यामध्ये इन्सर्ट करायचं असतं, एटीएम मध्ये गेलं की तुम्हाला म्हणजे आता तुम्हाला त्याचा वापर करावाच लागतो.
बरोबर.
हे विज्ञान विशेषतः विज्ञान हा जो विषय आहे त्याचे जे शिक्षक आहेत त्यांच्यामध्ये पण ही भावना निर्माण व्हावी की आपण वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या मेथडनी त्या विद्यार्थ्यापर्यंत पोहोचू शकू. आता याच्यामध्ये मला असं वाटतं की या विज्ञान परिषदेमध्ये शिक्षकांसाठीच वर्कशॉप्स आहेत की विद्यार्थ्यांसाठी पण त्याचा पण विचार केलेला आहे याच्यामध्ये?
या परिषदेमध्ये आपण मुख्यत्वेने शिक्षक आणि विद्यार्थी ह्या दोघांवर फोकस केलेला आहे. शिक्षकांसाठी आपण राष्ट्रीय स्तरावर कार्यरत असणारे मार्गदर्शक आमंत्रित करून त्यांची व्याख्यानं त्यांच्याकडनं वर्कशॉप करतोय, वेगवेगळी डेमॉन्स्ट्रेशन्स ठेवतोय आणि मुख्य म्हणजे शिक्षकांसाठी या परिषदेच्या माध्यमातून आपण एक बेस्ट सायन्स टीचर शोधतोय की ज्या बेस्ट सायन्स टीचर कॉम्पिटिशनमधनं आपल्याला एक बेस्ट सायन्स टीचर जो एक आदर्श शिक्षक म्हणून आपल्याला समाजापुढे उभा करता येईल असा शिक्षक निवडूया. आणि दुसरा एक यातला महत्त्वाचा भाग म्हणजे जी नवीन पिढी आहे, जे 8, 9 आणि 10 शिकत असलेले विद्यार्थी आहेत, त्यांच्यामध्ये कुठेतरी एक बडिंग सायंटिस्ट असतो, त्यांच्या मनामध्ये सुद्धा बऱ्याचशा अशा त्या दोन्ही कल्पना असतात. त्या कल्पनांना समोर आणण्यासाठी आपण एक विदर्भस्तरीय विज्ञान प्रदर्शनी या माध्यमातून आयोजित करतोय ज्यातून आपण एक बडिंग सायंटिस्ट काढणार आहोत. तो एक पुरस्कार आपण एका विद्यार्थ्याला देणार आहोत जो बडिंग सायंटिस्ट म्हणून आपल्याला समाजासमोर ठेवायचा आहे.
पुन्हा त्याच्या बाबतीतलं विस्ताराने आपण ऐकणार आहोत, पण मला असं वाटतं आता आपण एक सुंदरसं गीत आपल्या सगळ्या श्रोत्यांना ऐकवलं पाहिजे.
जसं मी मगाशी म्हटलं की विद्यार्थ्यांसमोर आपण वेगवेगळ्या प्रकारे आपलं अध्यापन पद्धती केली पाहिजे. आपल्या शिक्षकांचं शिकवणं विद्यार्थ्याला अत्याचार वाटू नये आणि म्हणून विद्यार्थ्याच्या मनात नक्की काय आहे हे सगळं समजून घेण्यासाठी, विद्यार्थ्यांच्या मनाची मानसिकता समजण्यासाठी मला असं वाटतं की 10वी फ चित्रपट आहे, खूप जुना चित्रपट आहे 10वी फ, त्यातलं एक ओ सर गाणं आहे, ते गाणं आपण आपल्या श्रोत्यांना जर ऐकवू शकलो तर योग्य होईल.
पेपरांवरती ओकुंटा काची सगळ्यांच्या आकला गीता सारी अँड मेन्सवेअर आता संपूर्ण लग्न बसता होलसेल भावात. बनारसी शालू, बंगलोरी सिल्क, पैठणी, जरीवक, नववारी, पेशवाई, कोट सूट, शेरवानी आणि कुर्ता पैजामा. संपर्क करा गीता साडी अँड मेन्सवेअर, सिटी लँड कॉम्प्लेक्स, बोरगाव, धर्माळे, जिल्हा अमरावती.
एक विशेष सूचना. सरकार व IRDAI च्या आदेशानुसार प्रत्येक LIC पॉलिसीला आधार व पॅन कार्ड जोडणे अनिवार्य झाले आहे.
आपल्या LIC पॉलिसीच्या तात्काळ आधार आणि पॅन जोडणी करता www.licindia.in या संकेतस्थळाला भेट द्या किंवा आपल्या जवळच्या LIC शाखेशी संपर्क साधा.
श्रोतेहो, आपण बातचीत करतो आहोत आपल्या श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालय जे आहे आपल्या अमरावतीचं, त्याचे असोसिएट प्रोफेसर डॉक्टर दिनेश खेडकर सरांशी आपण बातचीत करतो आहोत. आणि आपल्या बातचीतीचा जो विषय आहे तो विज्ञान परिषद जी होणारी आहे आता 28 ते 30 डिसेंबरच्या दरम्यान, त्याच्या अनुषंगाने आपण त्यांच्याशी बातचीत करतो आहोत. सर, आपण त्याच्यामधलं जे विस्ताराने सांगत होते, जे वेगवेगळे जे ऑब्जेक्ट आहेत त्याच्यामध्ये, आपल्या एक या विज्ञान परिषदेमध्ये कशा पद्धतीने 28 ते 30च्या दरम्यान सेशन्स राहणार आहेत, टेक्निकल सेशन असेल किंवा वर्कशॉप्स असतील किंवा आणखी.
आपण या विज्ञान परिषदेमध्ये नेहरू सायन्स सेंटर मुंबईचे जे आहे त्याचे तज्ज्ञ मार्गदर्शक आपण आमंत्रित केले आहेत. विद्यार्थ्यांना शिकवत असताना शिक्षकांनी कुठल्या वेगवेगळ्या पद्धती वापराव्यात, कुठले वेगवेगळे शैक्षणिक टूल्स वापरावे, ज्याला आपण टीचिंग एड्स म्हणतो, त्या टीचिंग एड्सची निर्मिती कशी करावी या संदर्भात आपण एक कार्यशाळा या कॉन्फरन्सच्या दरम्यान घेणार आहोत. जी कार्यशाळा इंडियन इन्स्टिट्यूट फॉर सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च ISR पुणे ही संस्था आहे, त्या संस्थेचे मार्गदर्शक तज्ज्ञ आपण या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी बोलवलेले आहेत. त्यानंतर अजून एक महत्त्वाचं सत्र आपण आयोजित केलेलं आहे डॉक्टर योगेश यांचं, जे पाबळ विज्ञान आश्रम पुणे येथे कार्यरत आहेत एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर म्हणून. त्यांच्याकडनं आपल्याला आपल्या शिक्षकांपर्यंत पोहोचवायचं आहे की आपण जे ग्रामीण स्तरावर शिक्षक कार्य करत असतात, त्या ग्रामीण स्तरावर कार्यरत असलेल्या शिक्षकांच्या माध्यमातून शाळा आणि समाज याचा विकास कसा घडवता येईल आणि समाज आणि शाळेची सांगड कशी घालवता येईल याच्यासाठीचं एक बेस्ट मॉडेल त्यांचं भारतभरात प्रसिद्ध आहे. त्या मॉडेल संदर्भात आपल्याशी योगेश कुलकर्णी बोलणार आहेत. त्यानंतर होमिओपॅथी विज्ञान केंद्राचे मार्गदर्शक पण आपल्याला या वेगवेगळ्या विषयांवर मार्गदर्शन करणार आहेत. विज्ञान परिषदेमध्ये जालना येथील संजय टिकारिया यांच्या माध्यमातून आपण टीचिंग एड्सच्या संदर्भात मार्गदर्शन प्राप्त करणार आहोत आणि त्यांच्याकडूनही आपण एक वर्गात प्रत्येक शिक्षकांनी घेऊन जाता यावी अशी एक टीचिंग किट या माध्यमातून प्रत्येक सहभागी शिक्षकाला देणार आहोत. म्हणजे त्यांच्या वर्गात जात असताना शिक्षक एक टीचिंग किटच घेऊन जाईल आणि त्याच्या माध्यमातून वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज वर्गामध्ये तो शिक्षक करू शकेल आणि त्याच्या अध्यापन प्रक्रियेमध्ये कुठेतरी एक आनंददायी शिक्षण घडू शकेल.
आता अशा विज्ञान परिषदेमध्ये समजा आपली जी मुलाखत ऐकत आहेत लोक, विशेषतः विद्यार्थी आणि जे शिक्षक आहेत ते, तर त्यांनी याच्यासाठी रजिस्ट्रेशन कसं केलं पाहिजे, नाव नोंदणी जी आहे?
हां, अगदी महत्त्वाचा प्रश्न आपण विचारला आहे. मुळात विज्ञान म्हटलं की विज्ञानामध्ये आपल्याला प्रत्येक शिक्षकाकडून अपेक्षित हेच आहे की जी स्पीड आपल्या विद्यार्थ्याची आज आहे, जितकी त्याची आपुलकी या गॅझेट्सच्या प्रती आहे, आपले मोबाईल्स असतील, कम्प्युटर असतील, लॅपटॉप्स असतील, तितकीच आपुलकी आपल्याला शिक्षकांमध्ये निर्माण करायची आणि त्या माध्यमातून आपण एक प्रयत्न केला आहे की ह्या संपूर्ण परिषदेचं जे कार्यप्रणाली आहे ती ऑनलाईन प्रक्रियेतून आपण पूर्ण करतो आहे. याच्या लिंक्स, रजिस्ट्रेशनच्या लिंक्स, विज्ञान प्रदर्शनीमध्ये सहभागासाठीच्या लिंक्स, अधिक माहितीच्या लिंक्स आमच्या शिवाजी विज्ञान महाविद्यालयाच्या संकेतस्थळावर, वेबसाईटवर आम्ही उपलब्ध करून दिलेले आहे.
त्यामध्ये नाव जर सांगितलं,
ती वेबसाईट आहे www.shivajiscamt.org. या वेबसाईटवर कुठल्याही शिक्षकाने जर लॉग इन केलं तर तिथे त्याला लिंक्स दिसतील की तुम्हाला कॉन्फरन्सच्या संदर्भातली माहिती प्राप्त करायची, परिषदेची त्याच्यासाठीची लिंक आहे, तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं असेल तर त्याच्यासाठीची लिंक आहे. आपण या परिषदेच्या माध्यमातून प्रत्येक शिक्षकाला एक किटिंग टीचिंग किट देतो आहे जी ISR पुणेने डेव्हलप केलेली आहे. त्यामुळे आपण ह्या सर्व परिषदेच्या खर्चापोटी आपण एक 700 रुपयाची फी ठेवतो आहे शिक्षकांसाठी, जी फी कुठल्याही कॅश फॉर्ममध्ये कॉलेज घेणार नाही आहे, ते सरळ कॉलेजच्या अकाउंटमध्ये शिक्षकांनी डिपॉझिट करायचं, ऑनलाईन रजिस्ट्रेशन फॉर्म भरायचा.
तुम्हाला विज्ञान परिषदेला उपस्थित राहता येईल, पण ज्यांना या विषयीचं सगळं ज्ञान पाहिजे तर त्यांना मात्र ती किट घेताना त्याच्यासाठी
शिक्षकांना स्पेशली शिक्षकांसाठीच आपण करतोय,
मात्र विद्यार्थ्यांना आपल्याला तसंच तिथे येता येईल.
बरोबर.
आता हे जे प्रदर्शनी होणार आहे 28 ते 30 डिसेंबरच्या दरम्यान, मला असं वाटतं त्याचं एकदा परत जर तुम्ही शेड्यूल सांगितलं तर ते पण लोकांपर्यंत पोहोचेल की याच्यामध्ये नेमकं आपल्याला काय मिळणार आहे.
आपण या परिषदेमध्ये एक दुसरा जे विस्तृतपणे मला सांगायचं आहे ते म्हणजे की या परिषदेमध्ये आपण जी बडिंग सायंटिस्ट कॉम्पिटिशन घेतोय विद्यार्थ्यांसाठीची, त्यासाठी विद्यार्थ्यांकडनं आपण कुठलीही फी घेत नाही आहोत, पण विद्यार्थ्यांना मात्र आपण ऑनलाईन रजिस्ट्रेशन प्रोसेसमधून याच्यामध्ये उतरायचं आहे आणि वेगवेगळ्या विषयांवर त्यांचे मॉडेल्स किंवा पोस्टर्स त्यांना सादर करायचे आहेत आणि त्या सादरीकरणांमधून आपण एक बडिंग सायंटिस्ट काढणार आहोत. सोबतच या परिषदेमध्ये मी जसं सांगितलं की जे एक तज्ज्ञ मार्गदर्शक आहेत त्यांचे आपण 4 एक्झिबिशन्स यामध्ये सेटल राहतील की ज्या एक्झिबिशन्समध्ये विद्यार्थ्यांचा पूर्ण एक वर्गाचा वर्ग एखाद्या शाळेचा येऊन बसेल आणि तज्ज्ञ मार्गदर्शक पूर्ण त्याचे एक्झिबिट्स त्यांना समजवून सांगणार आहेत. ही एक या परिषदेचं एक विशेष सांगता येईल की आपण 4 एक्झिबिशन्स असे इथे सेट करून ठेवतो आहे की ज्या एक्झिबिशन्समधून विद्यार्थ्यांना पर्यावरण आणि पर्यावरणाचा संदर्भात अवेअरनेस, दुसरं एक आपल्याकडे शाश्वत बियाणं जे कन्व्हेन्शनल बियाणे आहेत त्यांच्या संदर्भातलं एक प्रदर्शन आपण ठेवतो आहे, एक यू कॅन डू इट या नावाचं एक प्रदर्शन आपण ठेवतो आहे आणि एनर्जी रिसोर्सेस या विषयावर आपण एक प्रदर्शन ठेवतो आहे की हे 4 वेगवेगळ्या हॉल्समध्ये 4 प्रदर्शन असतील की जिथे तज्ज्ञ मार्गदर्शक असतील आणि ते त्यांच्या पूर्ण डेमॉन्स्ट्रेशन्स विद्यार्थ्यांना देणार आहेत.
आणखी या प्रदर्शनीच्या अनुषंगाने तुम्ही काय सांगणार आता मला?
विज्ञान प्रदर्शनीमध्ये विद्यार्थ्यांना सहभाग घेत असताना आपण काही थीम्स निवडलेल्या आहेत, त्या थीम्समध्येच विद्यार्थ्यांनी सहभागी व्हायचं आहे, ज्याच्यामध्ये आपण 8 थीम्स निवडलेल्या आहेत, ज्यामध्ये ॲग्रिकल्चर अँड फूड सिक्युरिटी असेल किंवा एनर्जी रिसोर्सेस अँड कन्झर्वेशन असेल किंवा हेल्थ इश्यूज असतील किंवा एन्व्हायरमेंटल इश्यूज असतील किंवा मॅथमॅटिक्स अँड एव्हरीडे लाईफ असेल किंवा डिझास्टर मॅनेजमेंट असेल किंवा बायोडायव्हर्सिटी असेल किंवा ट्रान्सपोर्ट अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी असेल, अशा या 8 थीम्समध्ये आपण
मला असं वाटतं की आपण पुन्हा या 8 विषयांना आपण पुन्हा हात घालूयात, म्हणजे आपले जे सगळे श्रोते असतील विशेषतः एखाद्या कॉलेजमध्ये किंवा शाळेमध्ये जेव्हा ही मुलाखत ऐकत असतील तेव्हा त्यांना या याचे सोयीचं व्हावं लिहिण्यासाठी. म्हणून मला असं वाटतं की पुन्हा एकदा परत हे 8ही विषय आपल्या सगळ्या श्रोत्यांसाठी, विद्यार्थ्यांसाठी आणि शिक्षकांसाठी.
या परिषदेमध्ये सहभागी होण्यासाठी, सायन्स एक्झिबिशनमध्ये स्पेशली सहभागी होण्यासाठी, सर्वप्रथम मला असं सांगावं वाटतं की ह्या ज्या 8 थीम्स आहेत ह्या 8ही थीम्स आपल्या वेबसाईटवर अवेलेबल आहेत, परंतु त्यामध्ये समजा आपल्याला जर सहभाग नोंदवायचा असेल की ॲग्रिकल्चर अँड फूड सिक्युरिटी ही एक आपली सब थीम आहे, त्या थीमच्या मध्ये जर आपल्याला सहभाग नोंदवायचा असेल तर आपण असं करू शकतो की ऑर्गॅनिक फर्टिलायझर्स आणि केमिकल फर्टिलायझर्स याचा मुळात काय उपयोग केला आणि त्याचे काय परिणाम झाले याच्या संदर्भात विद्यार्थ्यांचं सादरीकरण असावं, किंवा फूड, त्या फूडची क्वालिटी कशा पद्धतीनं डिटरमाईन केल्या जात असते, त्या फूड सिक्युरिटीसाठी आपल्याला काय करता येईल याच्या संदर्भातली कुठली तरी मॉडेल्स विद्यार्थी सादर करू शकतात, किंवा आपण एनर्जी रिसोर्सेस या थीमच्या खाली जर काही सहभाग नोंदवायचा असेल तर शाळा महाविद्यालयांच्या ज्या ग्रीन बिल्डिंग्स आता ही नवीन संकल्पना आहे अशा ग्रीन बिल्डिंग्स, ग्रीन ऑडिट किंवा एनर्जी रिसोर्सेस, बायोडिझल्स अशा पद्धतीचे वेगवेगळे मॉडेल्स किंवा प्रोजेक्ट्स विद्यार्थ्यांना इथं सादर करता येतील, किंवा एन्व्हायरमेंटल इश्यूजवर ह्युमन ॲक्टिव्हिटीजचा परिणाम आपल्या निसर्गावर काय होतो आहे, किंवा आपल्या कम्युनिटी मेडिसिन्समध्ये कशा पद्धतीनं मेडिसिन्स आहेत आणि त्याचा हेल्थवर कसा परिणाम साधतो आपण, या संदर्भातली आपली तिसरी थीम जी हेल्थवर आहे त्याच्यात आपल्याला सहभागी होता येईल, किंवा डिझास्टर मॅनेजमेंटमध्ये बेटर इन्फॉर्मेशन अँड पब्लिक ॲड्रेस सिस्टम्स ह्यासारख्या उपक्रमांवर विद्यार्थी फोकस करून वेगवेगळे मॉडेल्स या परिषदेमध्ये सादर करू शकतील.
मला असं वाटतं आता तुम्ही लिहून घेतलं असेल, पुन्हा एक छोटंसं गाणं पटकन आपण ऐकूयात.
No.
श्रोतेहो, आपण बातचीत करतो आहे विज्ञान परिषदेच्या अनुषंगाने आणि आपण असोसिएट प्रोफेसर जे आहेत श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालयाचे डॉक्टर दिनेश खेडकर सरांशी आपण बातचीत करतो आहोत. सर, आता अगदी शेवटचा प्रश्न म्हणजे हे जे तुम्हाला गाईडलाईन्स किंवा विशेषतः जे पार्टिसिपेंट्स आहेत टीचर्स आणि विद्यार्थी यांच्यासाठी तुम्ही या मुलाखतीच्या शेवटी विज्ञान परिषदेच्या अनुषंगाने काय आव्हान करणार आहात किंवा त्यांना काय गाईडलाईन्स तुम्ही देणार आहात?
मला असं वाटतं की एक शिक्षक म्हणून आपली समाजामध्ये फार महत्त्वाची भूमिका असते आणि विद्यार्थी हा आपला केंद्रबिंदू असतो. तर ह्या विद्यार्थ्याच्या संदर्भात आपण जेव्हा आपलं टीचिंग किंवा लर्निंग किंवा इव्हॅल्युएशन ह्या ज्या तीन महत्त्वाच्या प्रक्रिया आहेत या प्रक्रियांमध्ये आपल्या ज्या अध्यापन पद्धती आहेत ज्या आपल्याला असं वाटतं की ह्या अध्यापन पद्धती इतरांनीसुद्धा वापराव्यात अशा अध्यापन पद्धतींचं सादरीकरण आपण या परिषदेच्या दरम्यान करावं आणि या परिषदेत सहभागी होणाऱ्या इतर शिक्षकांच्या पद्धती समजून घ्याव्यात. मार्गदर्शकांच्या पद्धतीवर विचार विनिमय करून त्यातलं आपल्याला आपल्या वर्गामध्ये काय सादर करता येईल आपलं शिक्षण अध्यापन आणि त्याचं पुढे मूल्यांकन ह्याच्यामध्ये आपल्याला कशा पद्धतीनं नाविन्य आणता येईल आणि आपल्याला ही शिक्षण पद्धती एक इफेक्टिव्ह कशी करता येईल ह्या दृष्टीनं शिक्षकांनी प्रयत्न करायचा आणि त्यासाठी मला असं वाटतं की मी सगळ्या शालेय स्तरावर माध्यमिक स्तरावर जे शिक्षक कार्यरत आहेत जे 8, 9 आणि 10 या वर्गांना शिकवतात अशा सर्व शिक्षकांना मी आवाहन करतो की या परिषदेचा भरपूर लाभ घ्यावा. 3 दिवसाची अगदी 14 सत्रांमध्ये आम्ही याचं नियोजन केलेलं आहे. या 3 दिवसांच्या 14 सत्रांमध्ये आपण आपला सहभाग नोंदवावा आणि ह्या परिषदेचा फायदा घ्यावा अशी मी सर्वांना विनंती करतो.
श्रोतेहो, आपण विज्ञान परिषदेच्या अनुषंगाने डॉक्टर दिनेश खेडकर सरांशी बातचीत केली. मला असं वाटतं की या मुलाखतीच्या शेवटी मला एवढंच सांगता येईल की विज्ञानामुळे आपल्या जीवनमूल्यांचा ऱ्हास होणार नाही एवढी जर आपण काळजी घेतली तर मला असं वाटतं की ही विज्ञान परिषद सफल झाली. आणि ही जे सरांनी आत्ता ज्या काही या विज्ञान परिषदेच्या विषयी ज्या योजना सांगितल्या त्या पण तुम्ही त्याच्यामध्ये विशेषतः विज्ञान परिषदेमध्ये तुम्ही सहभागी झालं पाहिजे. या सदिच्छेसह आता मी इथे थांबतो. मला राजा द्या. नमस्कार.
धन्यवाद. नमस्कार.
श्रोतेहो, आत्ताच आपण हॅलो अमरावती या कार्यक्रमामध्ये प्राध्यापक दिनेश खेडकर यांच्याशी संजय ठाकरे यांनी केलेली बातचीत ऐकली. या कार्यक्रमाला तांत्रिक सहाय्य दिलं होतं अशफाक खान यांनी. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य लाभलं होतं विनोद गवळी आणि प्राजक्ता राऊत यांचं. या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या सुनालिनी शर्मा.
हॅलो अमरावती.